सर्वान एक सूचना है.
Last time somebody announced it, his mobile went off.
मागच्या वेळी हीच अनाउन्समेंट केली होती की माझा मोबाईल वाजला होता.
Not Vrindavan Ananda, but another announcer.
वृंदावन नाही पण दुसऱ्यांनी कोणतरी अनाउन्समेंट केली होती.
I am very much honored and grateful to be here with all of you in the holy city of Kolhapur.
या कोल्हापूरच्या पवित्र नगरीमध्ये आपल्या समवेत मी अतिशय सन्मानित झालेलो आहे आणि मी अतिशय कृतज्ञ आहे.
Known throughout India and by devotees all over the world as the home of Mahalakshmi.
संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण जगभरात महालक्ष्मीचंच घर आहे.
Over the centuries, millions upon millions of people have come here to seek the blessings of Lakshmi Devi.
शतकानुशतके हजारो लाखो लोक या पवित्र नगरीमध्ये आलेले आहेत महालक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी.
Why is that?
असं का आहे?
The Brahma Sutra tells Anandamayo Vyasat that every living being is seeking pleasure.
Brahma Sutra sangtat ki pratyek jeev jo ahe to swabhavta anandachi ichcha karnar ahe.
Lakshmi is the goddess of fortune.
लक्ष्मी ही भाग्य देवता आहे.
Pleasure comes through good fortune.
चांगल्या भाग्यामुळेच आनंद प्राप्त होऊ शकतो.
By the gifts that Lakshmi Devi bestows upon the world.
ज्या भेट वस्तू लक्ष्मी देवी सर्व जगाला प्रदान करतात.
The origin of this pleasure-seeking nature that we all have is in God Himself, Bhagavan.
आनंदी बनण्याची जी आपली मूळ प्रवृत्ती आहे तिचा उगम हा भगवंतांमध्ये आहे.
Even Lord Vishnu left by Kunta to come to Kolhapur to seek the blessings of Lakshmi.
विष्णूने देखील वैकुंठाचा त्याग केला आणि ते कोल्हापुरात आले लक्ष्मीकडून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, भाग्य प्राप्त करण्यासाठी.
Actually, he was seeking Lakshmi. He first went to Tirupati and Tirumala.
त्यांना लक्ष्मीची इच्छा होती, लक्ष्मीला प्राप्त करण्याची. ते पहिल्यांदा तिरुमला तिरुपती या ठिकाणी गेले.
Where he was performing tapasya to have the darshan of Mahalakshmi.
जिथे ते तपस्या करत होते लक्ष्मीचं दर्शन प्राप्त करण्यासाठी.
The Lord is pleasure seeking also, and because he is pleasure seeking, we as his parts and parcels are by nature seeking pleasure.
भगवंत देखील आनंदाची इच्छा करणारे आहेत आणि आपण सर्व त्यांचे अंश असल्यामुळे आपल्याला देखील आनंद प्राप्त करण्याची इच्छा असते.
But what is the pleasure that Lord Srinivas was seeking?
श्रीनिवास एक कोणत्या आनंदाची अपेक्षा करत होते?
The pleasure of Lakshmi's love, her bhakti.
लक्ष्मीच्या प्रेमासाठी भक्ती.
A few days back we celebrated Ram Navami.
काही दिवसांपूर्वी आम्ही राम नवमी उत्सव साजरा केला.
Ravana was also seeking the pleasure of Lakshmi in the form of Sita.
रावण देखील लक्ष्मी जी सीतेच्या रूपात आहे तिचा आनंद किंवा भोग करण्याचा प्रयत्न करत होता.
But he did not want her bhakti. He wanted the material blessings that she gives.
पण त्याला भक्ती नको होती, पण भौतिक इंद्रिय तृप्ती हवी होती.
And when Sita was stolen away by Ravana, Ram himself was seeking everywhere through the forest. He walked all the way from Panchavati Nasik down to Kishkindha Kshetra in South India, seeking the pleasure of Lakshmi or Sita's love.
And Ram dekhil Sitecha Ma Lakshmicha prem prapt karnyasathi इच्छा करत होते. आपण पाहिलं की कशा प्रकारे राम पर्ण पंचवटी पासून ते कसे सीतेला शोधत शोधत किष्किंधा पर्यंत त्यांनी प्रवास केला.
देअर ही मेट सुग्रीवा, अंगदा, जंबवान, हनुमान.
तिथे ते सुग्रीव, जामवान, हनुमान इत्यादींना भेटले.
They all vowed to dedicate their lives to helping Ram find Sita.
त्यावेळी त्या सर्वांनी प्रतिज्ञा केली की ते सर्वजण रामाला मदत करतील सीतेचा शोध घेण्यासाठी.
The Vanaras were dispatched in the four directions.
वानर जे होते ते चारही दिशांना ते विखुरले गेले.
Lord Ramchandra, he understood that Hanumanji's desire was the deepest, to serve him.
परंतु प्रभु श्री रामचंद्रांनी जाणलं की हनुमंतांची जी इच्छा होती सेवा करण्याची ती खूपच खोल अशी होती.
So he had the greatest faith in Hanuman.
त्यांचा हनुमंतांवर पूर्ण विश्वास होता.
It was to श्री हनुमानजी that Lord Ram gave his own ring.
रामाने स्वतःची अंगठी जी आहे हनुमंतांना दिली.
When you find my beloved Sita, you show her this ring, she will know that you are my messenger.
ही अंगठी तू जेव्हा माझ्या प्रिय सीतेला देशील त्यावेळी तिला समजेल की तू माझा संदेशवाहक आहेस, माझा सेवक आहेस.
Those monkey soldiers, they searched everywhere for Sita.
आणि हे जे वानर सैनिक होते त्यांनी सर्व दिशांना सीतेचा शोध घेतला.
इवन अ टाइम सफरिंग फ्रॉम हंगर अँड थर्स्ट प्रॅक्टिकली एट द वर्ज ऑफ डेथ दे नेव्हर गेव अप देअर सर्च.
ते तहानेनं व्याकुळ झाले होते, भुकेनं व्याकुळ झाले होते, अगदी मरायच्या घाईला आले होते, पण त्यांनी आपली सेवा सोडली नाही.
Yes. Throughout history, so many people are searching for Lakshmi.
Hoy, apan itihasamadhe pahato ki sarvas lok lakshmicha shodhamadhe ahet.
But everyone is searching in different ways.
Pan pratyek jan vegvegla margani lakshmila shodhat ahe.
The monkey soldiers headed by Hanumanji, they were searching for Lakshmi to bring her pleasures back, to be enjoyed by Ram, the pleasure of her love.
सर्व वानर सैनिक जे हनुमंताच्या अधिपत्याखाली होते त्यांनी देखील लक्ष्मीला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, पण रामांच्या प्रभू श्री रामचंद्रांच्या उपभोगासाठी, आनंदासाठी.
When they found her in Sri Lanka, they were willing to fight for her to bring her back to Ram.
जेव्हा त्यांना समजलं की सीता लंकेमध्ये आहे त्यावेळी त्यांनी तिला पुन्हा रामाच्या ताब्यात देण्यासाठी युद्ध केलं स्वतः.
And the entire Rakshasa dynasty of Sri Lanka, they were willing to fight and give their lives to help Ravana enjoy Sita himself.
Ani je sage rakshas hote tyanni Ravana la anand milava Sitecha yasathi te Ravana sathi yuddha karayla tayar zale hote.
All the fortunes of this world are the energy of Lakshmi.
या जगातील सर्व जी भाग्य आहे ती लक्ष्मीची शक्ती आहे.
हाऊ मच पीपल आर फाइटिंग, ऑल वॉर्स आर बीइंग फॉट ओव्हर द एनर्जी ऑफ लक्ष्मी इन द फॉर्म ऑफ लँड, इन द फॉर्म ऑफ वेल्थ.
भाग्यासाठी लोक किती झगडतात, युद्ध करतात, जमीन, पैसा, अनेक विविध रूपामध्ये लक्ष्मी आहे तिला प्राप्त करण्यासाठी.
all over the world. Brothers, friends, it's very common. They become enemies seeking wealth, fighting over wealth.
अनेक ठिकाणी आपण पाहतो की सख्खे भाऊ मित्र देखील संपत्ती प्राप्त करण्यासाठी पैसा प्राप्त करण्यासाठी एकमेकांचे शत्रू कट्टर शत्रू बनतात.
As Kali Yuga progresses, when a father works so hard to leave something for his children,
जसं कलियुग जो आहे त्याचा प्रभाव वाढत चाललेला आहे. आपण पाहतो की वडील आयुष्यभर परिश्रम करतात आपल्या मुलांना काहीतरी देण्यासाठी.
After he dies, worldwide, it's more common that the brothers or the sisters fight and become enemies over the property of the father.
आणि त्यावेळी ज्यावेळी अशा पित्याचा मृत्यू होतो त्यानंतर असं दिसून येतं की बऱ्याचदा भाऊ आणि बहिणी त्या पैशासाठी एकमेकांप्रती शत्रू बनतात.
Rather than share it and be happy as per the plan of the father.
वडिलांची जशी योजना होती त्यानुसार आनंदाचं आदान प्रदान करण्यापेक्षा.
Lord Ramchandra set a very nice example in this way.
प्रभू श्री रामचंद्रांनी या ठिकाणी खूप आदर्शाचं उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे.
भारत and राम आर brothers.
भरत आणि राम हे भाऊ होते.
राम वॉज एक्झाइल्ड फॉर 14 years बिकॉज Kaikeyi wanted her son Bharat to have the throne of the kingdom of the world.
Ramala 14 varsh vanvasat pathavnyat alo karan Kaikeyi chi ichcha hoti ki sampurna jagat cha je rajya sinhasan ahe te majya putrala Bharatala prapt vavo.
On the bank of Mandakini Ganga at the Kamagiri mountain in the holy land of Chitrakoot, there was a fight between brothers.
Ani Mandakini Gangecha kinari Kamgiri parvatavar Chitrakoot parvatajavar don bhavanmade yuddha zala.
What a wonderful fight that was.
Ani yuddha kiti sundar hota.
Bharat was fighting Ram. You take the throne and all the wealth of the world, and I will come to the forest and wear tree bark and matted hair for 14 years.
Bharat Ramashi bhandat hota to mhanat hota ki tumhi rajya sinhasan jae tesa swikar kara ani mi matra jangla madhe rahen valkal dharan karen jata vadun ek sanyast jivan me jage.
Ram fought back.
पण रामाने देखील प्रत्युत्तर दिलं बाणाद्वारे.
He said, no, you sit on the throne of our father that our father left us and take all the wealth of the world, and I will remain in the forest wearing tree bark and matted hair for 14 years.
पण राम वरदान आले की जे राज्य आपले वडील सोडून गेले आहेत त्या राज्याच्या राजसिंहासनावर तू विराजमान हो आणि मी जंगलामध्ये वल्कल धारण करेन आणि 14 वर्ष मी वनवासात जटा वाढून जटा धारण करून मी माझं जीवन जगेन.
What a wonderful fight.
किती सुंदर भांडण आहे.
Bharat would not give up.
भरताने प्रयत्न सोडला नाही.
I have already brought with Vasishtha Muni and the rishis the consecrated water from all, the sacred waters from all the holy places to consecrate you as the king.
Bharat manala ki mi Vasishtha munin ani itar je mahan rushi tyancha margdarshanakali anek pavitra tirtha jal ghevun alelo ahe tumcha rajya abhishek karnyasathi.
See, the sages, the rishis, the brahmins, all the armies, our mothers, and all the citizens of Ayodhya want you to sit on the throne. I will stay here in the forest for 14 years.
सर्व महान ऋषी आहेत, साधुगण आहेत, त्यानंतर सर्व सैनिक आहेत, प्रजाजन जे आहे त्या सर्वांची इच्छा आहे की तुम्हीच राजा म्हणून विराजमान व्हावं आणि मी जंगलात राहावं.
श्री रामचंद्र replied that the honor of our father must be protected. Therefore, I will stay here for 14 years. And Bharat, it is your duty. You must be coronated as the king and remain in Ayodhya.
Shri Ram Bharatala Mahale, ki aplya vadilancha sanman rakhnyasathi, sanmanacha rakshan karnyasathi, tu rajyavar raja mhanun virajman jhala pahijes, ani mi matra 14 varsha vanvasat rahin.
I would like to ask you, how many times is there that type of fight over the property of the departed father?
मला तुम्हाला एक प्रामाणिकपणे प्रश्न विचारायचा आहे की असं किती वेळा आपण पाहिलंय की जी संपत्ती आहे किंवा जी संपत्ती आहे त्याच्यामुळे त्या संपत्तीसाठी अशा प्रकारची भांडणं तुम्ही पाहिलेली आहेत.
If it wasn't Ram and Bharat, they would have gone to court.
जर ते राम आणि भरत नसते निश्चितच ते कोर्ट मध्ये गेले असते.
And because it's India, from the time of Treta Yuga, they'd probably still be fighting in the court.
आणि कारण भारत आहे तर त्रेता युगापासून आतापर्यंत त्यांच्यामध्ये कोर्ट केस चालूच राहिली असती. भारतामध्ये निकाल लागत नाही.
But there was ultimately Bharat surrendered.
आणि सरते शेवटी काय झालं? भरत शरणागत झाला.
But how did he surrender?
पण कशा प्रकारे तो शरणागत झाला?
He gave Ram wooden sandals.
त्यांनी रामाच्या पादुका ज्या आहेत त्या स्वीकारल्या.
Pleaded to Sri Ramchandra, please just one time step on these chapels.
त्यांनी पादुका दिल्या रामाला आणि विनंती केली की कृपया एकदा तुम्ही या पादुका परिधान कर.
And he took those padukas and placed them on the throne.
आणि त्यांनी त्या पादुका घेतल्या आणि सिंहासनावर ठेवल्या.
And worshipped them as king.
आणि त्यांना राजा समान त्याची पूजा केली.
But he performed all the responsibilities of a king.
आणि त्याचवेळी त्यांनी सर्व एक राजा या नात्याने सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या.
But lived not in the city of Ayodhya, but outside in Nandigram, where he wore for 14 years matted hair and tree bark and only ate the roots and fruits of the forest.
पण ते राज्यामध्ये न राहता नंदीग्राम या ठिकाणी राहिले आणि त्यांनी खूप कठोर अशी तपस्या केली. अतिशय त्यांनी कंदमुळे वगैरे खाऊन आपलं जीवन व्यतीत केलं.
That seat, that throne is the energy of Lakshmi.
ते सिंहासन म्हणजे लक्ष्मी देवी जी आहे तिची शक्ती आहे.
Just see. So yes, people come by the millions over the centuries to have their darshan and offer their prayers to Mahalakshmi.
शतकानुशतके लोक महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात काहीतरी इच्छा घेऊन.
What we should, even Sri Chaitanya Mahaprabhu came.
चैतन्य महाप्रभू देखील इथे आले.
And offered kirtan and prayers.
या ठिकाणी त्यांनी प्रार्थना आणि प्रार्थना केल्या आणि संकीर्तन केलं.
What we should understand is Lakshmi Devi, her real wealth is bhakti.
आपण काय समजू शकतो यातून की लक्ष्मी देवी जी आहे तिच्याकडे खरी संपत्ती आहे ती म्हणजे भक्ती.
The Lord begs for her bhakti.
भगवंत देखील त्या भक्तीसाठी भीक मागतात.
And since time immemorial, great personalities have begged for bhakti.
अनंत काळापासून जे महान लोक आहेत महान भक्त आहेत त्यांनी देखील या संपत्तीसाठी भीक मागितलेले.
Without it, there can be no satisfaction of the soul.
आणि याशिवाय आत्म्याला खरी संतुष्टी प्राप्त होणं शक्य नाही.
For the material fortune that she provides in this world through her expansion of Durga in the form of land, property, money, fame, power.
Bhautik staravar Lakshmi Devi Durgesha rupat zameen, paisa, sampatti, ityadi ityadi bhagya pradan karti.
It is a source of misery.
पण या सर्व गोष्टी दुःखांचे स्रोत आहेत.
येही संस्पर्शचा भोग दुःख जोनाय एवते अज्ञात पंत कोणते या नाथे शुद्धमते बुद्ध कृष्ण tells in Gita. An intelligent person does not take pleasure in the sources of misery which is born of the contact of the senses and their objects.
या श्लोकामध्ये श्री कृष्ण गीतेत सांगतात की इंद्रियांच्या जाणीवेपासून उत्पन्न होणारे सुख जे आहे तेच दुःखाचं कारण आहे. आणि बुद्धिमान व्यक्ती अशा तुच्छ सुखामध्ये कधी रममान होत नाही.
Because they have a beginning and end.
पण अशा सुखांना सुरुवात असते आणि अंत देखील असतो.
Why not seek which is that which is eternal?
अशा गोष्टीची अपेक्षा का करू नये जी गोष्ट शाश्वत आहे.
Why not seek that which gives pleasure to the heart and to the soul?
अशा गोष्टीची अपेक्षा का करू नये जी गोष्ट आपल्या हृदयाला पूर्ण संतुष्टीने आनंद प्रदान करू शकेल.
And it is the Lord's pleasure potency that gives us that love, that bhakti that we are longing for.
आणि भगवंतांची लाधिनी शक्ती जी आहे ती आपल्याला भक्ती जिची आपल्याला अपेक्षा आहे अशी भक्ती ते आपल्याला प्रदान करते.
In Vrindavan, everyone is begging and praying to Sri Radharani to give us her blessing.
वृंदावनामध्ये सर्व भक्त श्रीमती राधाराणी यांच्या चरणाशी प्रार्थना करतात भीक मागतात की आम्हाला कृपया भक्ती प्रदान करा.
And what is that blessing?
हे आशीर्वाद कुठले आहेत?
The blessing of devotional service, of love.
प्रेमाची प्रेममय जी भक्तिमय सेवा आहे तिचे आशीर्वाद.
Love means to serve.
प्रेम म्हणजे सेवा करणे.
Radharani is the reservoir, the source of all service to the Lord, love for the Lord.
भगवंताप्रती सेवा आणि भगवंतांप्रती प्रेम याचे भांडार म्हणजे श्रीमती राधाराणी.
Everything else will be taken away at any moment.
इतर सर्व गोष्टी कोणत्याही क्षणी आपल्यापासून हिरावून नेल्या जातील.
Recently, I was sitting on bank of Ganga.
हल्लीच काही दिवसांपूर्वी मी गंगा किनारी बसलेलो होतो.
It's a very beautiful day.
खूप सुंदर असा दिवस होता.
Seeing the flow of Mother Ganga in all of her swirling, rippling waves.
आणि गंगा मातेचा जो प्रवाह होता पाण्याचा तो अतिशय सुंदर होता. पाण्याचा खळखळ जो होता तो अतिशय आनंद देणारा होता.
Feeling her sanctified breeze.
आणि अतिशय पवित्र असा वारा वाहत होता.
I was thinking that there's no more wonderful place in the creation than this.
मी विचार करू तो की संपूर्ण विश्वामध्ये इतकी सुंदर जागा कदाचित नसेल.
I looked up into the sky.
मी वर आकाशात पाहिलं.
And there was so many winging birds singing and trilling.
तर आकाशामध्ये अनेक सुंदर गाणारे पक्षी होते किलबिलाट करत होते.
And high, high above all of them was a hawk.
आणि त्याच्याही वर उंच एक गिधाड होत ससाना.
Its reddish brown feathers shining in the sunlight.
त्याची जी पंख होती लालसर अशी ती चमकत होती आकाशामध्ये.
Gradually he was coming lower and lower and lower.
आणि अतिशय हळूहळू तो ते गिधाड खाली खाली उतरत होता.
His wide wings spread out wide.
आणि त्याची अतिशय रुंद असे पंख होते ते घेऊन.
His green eyes scanning over the river.
आणि त्याचे हिरवे डोळे जे होते ते स्थिर झाले होते समुद्रावर.
Suddenly He lunged into the river.
अचानक ते गिधाड जे पाण्यामध्ये.
In the river I saw a struggle.
ते पाण्यामध्ये गोता टाकला.
He came out of the river with about a 1 foot fish in his claws.
आणि एक फूट मोठा मासा त्यांना पकडलेला होता, ते पकडूनच बाहेर पडला.
That fish was struggling and squirming for its life.
आणि तो मासा होता तो तडफडत होता.
The hawk flew higher and higher and higher in the sky with the fish.
परंतु ते गिधाड आहे ते माशाला घेऊन उंच 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 आकाशात उडून गेलं.
So I was thinking, what is the lesson?
मी विचार करत होतो की काय यातून धडा शिकायचा.
In our complacency, we just go on with our routine life.
आपल्या आळशीपणामुळे आपण अतिशय दैनंदिन जीवन अगदी सहजपणे जगत असतो.
We go to work.
आपण कामावर जातो.
We come home.
आपण घरी येतो.
Whatever else we do, we eat, we sleep, we talk.
आपण खातो झोपतो बोलतो.
We come to pravachan.
आपण प्रवचनाला येतो असंच.
But at any moment,
पण कोणत्याही क्षणी,
the hawk of fate,
भाग्याचं गिधाड जे
can rip us right out of our comfortable situation.
ते आपल्याला फाडून टाकू शकतं.
Tragedy.
शोकांतिका.
Crisis.
संकट.
Death.
मृत्यू.
Can hit anybody at any time.
कोणत्याही क्षणी आपल्याला आघात करू शकतो.
But we just go on with our life.
आपण मात्र सहजपणे जीवन जगत असतो.
How many millions of times of day is there life changing experiences on people who do not expect it?
लोकांच्या जीवनात अनेक असे प्रसंग येतात अगदी जीवन बदलणारे ज्याची त्यांनी कधीच अपेक्षा केलेली नसते.
जस्ट लाईक दिस रेन नाऊ,
ज्या प्रकारे आता पाऊस येत आहे.
ऑल ऑफ अस सच अ सिटिंग थिंकिंग, ओ सच अ नाइस स्काय, सच अ नाइस स्काय.
आपण आता बसून विचार करत होतो किती सुंदर आकाश आहे, किती सुंदर हवा आहे.
बट विदाउट एनी वॉर्निंग rain is pouring upon us.
कुठल्याही सूचने शिवाय अचानक पाऊस कोसळू लागलेला आहे.
Ripping us out of our comfortable environment.
आणि अतिशय सुविधाकारक जे वातावरण आहे,
the hawk of destiny,
the
hawk of fate,
भाग्याचं गिधाड,
can come in the form of rain or fire,
जे कधी पावसाच्या रूपात येतं, कधी अग्नीच्या रूपात येतं,
or the death of a loved one,
आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूच्या रूपात,
sudden automobile accident,
अचानक मोठा अपघात होतो,
disease,
आजार,
so many,
अनेक गोष्टी.
So all the blessings of Lakshmi in this world are guaranteed in time to be stolen away by the hawk of time.
Lakshmi ji sarva ji bhautik bhagya ahet ji ti pradan karte khatri ahe ki bhagyacha je gidhad ahe ya sarva goshti hiravun nenar ahe.
So why not seek that which is forever?
Ashi gosht प्राप्त करण्याची अभिलाषा का करू नये जी कायम स्वरूपी आहे, भक्ती.
लक्ष्मी देवी herself in the form of Srimati Radharani has appeared in this age of Kali. Lord Chaitanya is Krishna in the mood of Radha.
तीच लक्ष्मी जी राधाराणी आहे ती चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आलेली आहे.
To distribute the blessing that she values more than anything else, love for Krishna.
Radharani cha rupat, Radharani ya rupat dete ki jela sarvat mahatva tine dilela ahe asa Krishna prem anubhav karnyasathi.
In such a simple way,
atishay sopya paddhatina,
by just chanting the holy names,
fakta hari namacha jap ani kirtan karu.
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Ram Ram, Hare Hare.
Lord Chaitanya Mahaprabhu said in Navadvip Dham that I have incarnated in this world to bring a great rainstorm of love of God through Harinam Sankirtan.
Chaitanya Mahaprabhu ni नवदीप मध्ये अशी घोषणा केली की या जगामध्ये मी आलेलो आहे कृष्ण प्रेमाचा पाऊस जो आहे त्याचा वर्षाव
करण्यासाठी.
कृपया हरे कृष्ण कीर्तन करा, जप करा आणि आनंदी बना.
महालक्ष्मी विल
her heart's most treasured fortune, her love for Krishna, she will shower upon us like rain.
महालक्ष्मी तिच्या हृदयातील जी महान संपत्ती आहे कृष्ण प्रेम तिचा सर्वांवर वर्षाव करेल.
Param vijayate Sri Krishna Sankirtan. This chanting of the holy name is the prime benediction that Radha Krishna, Lakshmi Narayan, Sitaram have given the world.
आणि हरिनाम संकीर्तन म्हणजे या युगातील सर्वश्रेष्ठ वरदान आहे सीताराम लक्ष्मी नारायण राधा कृष्ण यांनी प्रदान केलेलं.
Why?
का?
Because Anandam Bhuti Vardhanam, after cleaning the heart, it awakens the real pleasure that we are all seeking.
Ka karan ya harinam sankirtana mane deva hriday shuddha hota aplya hridayat apan ati anandacha anubhav karu shakto.
Go premanande Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. But those who are suffering in the rainstorm of material energy can take shelter of Krishna's abode.
जे भौतिक जगातील दुःखरूपी वर्षावापासून त्रस्त झालेले आहेत त्यांनी या सुंदर कृष्ण मंदिराचा आश्रय घ्यावा.
What should we do?
हरे कृष्ण. तर आज आता मंदिरच्या हॉलमध्ये कीर्तन होईल आणि त्याचबरोबर लहान मुलांचं रामलीलेवरती 20 मिनिटाचा सुंदर नृत्य नाटिका आहे.